स्मृतिचित्रे. लेखिका लक्ष्मीबाई टिळक. वाचक विद्या हर्डीकर सप्रे. स्मृतिचित्रे भाग तिसरा अध्याय 59. या अध्यायाचं नाव आहे पुनर्जन्म. राहुरीचीच गोष्ट. टिळक कसल्याशा ख्रिस्ती संमेलनासाठी जालन्याला गेले होते. घरची पाहुणे मंडळीही पांगली होती. मात्र दत्तू पुण्याहून सुट्टीला घरी आला होता. निळकंठराव मामा, त्यांचं कुटुंब, दोन मुले, चिंबाबा, बेबी आणि मी इतकीच माणसं घरी होतो. टिळक जाण्याच्या अगोदर शहाजी भिल्लाला कामावरून काढून टाकलं. पण तो कामावरून दूर होताच घरावर दगड येऊ लागले. एक दिवस चोर अगदी घराजवळ आले. निळकंठराव मामा त्यांच्या मागे लागले. जोंधळा गळ्या इतका वाढला होता. हे लोळकांडे जात जात कुठे कानाकोपऱ्याला गेले होते. आम्ही सगळे कांदील, काठ्या वगैरे आयुधे घेऊन त्यांच्या मागे चाललो होतो. पलीकडे जोंधळ्याच्या ताटांचा सळसळ आवाज येत होता. त्या अनुरोधाने आम्ही चाललो होतो. चोर मामांच्या हातचा बेदम मार खाऊन पडलेला आढळला. छान झाले आम्हाला वाटले, आता चांगली दहशत बसेल. आम्ही धीर करून त्याला मारायला काठ्या उगारल्या. तो मामा कणू लागले, अहो मी चोर नाही, चोर पळाला, मी मामा आहे, अहो खरंच मामा. सर्वांनी मिळून त्यांना उठवून घरात आणले. मामा फार म्हणत असत की माझ्या तावडीतून कधी चोर सुटणार नाही. पण त्या दिवशी मात्र आम्हाला अनुभव वेगळा आला. पुन्हा शहाजी भिल्लाची राखणदार म्हणून स्थापना झाली आणि नंतर मात्र चोराचा त्रास कधीच झाला नाही. या ठिकाणी आल्यावर माझ्या प्रकृतीत फारच सुधारणा झाली. मी इतकी फुगायला लागले की कायच्या बाईच, हातात बांगड्या आणि गळ्यात गळसऱ्या तटाटू लागल्या. थोडक्यात म्हणजे राहुरीला गेल्यावर मी चांगलीच वजनदार बायको झाले होते. अहो का नाही होणार, स्वतःचं सत्तेचं घर आणि मनाप्रमाणे जेथल्या तिथे सगळी व्यवस्था. दारी मी एक सुंदर बगीचा केला होता. त्यात काही एरंडाची झाडेही होती. एरंड्या निघाल्यावर त्यांचं मडकं भरून ठेवलं. प्रत्येक गोष्टीचा काहीतरी उपयोग झालाच पाहिजे. तसं तिथं सर्व काही स्वतः करायचं आणि सगळ्या गोष्टींचा उपयोग करून घ्यायचा असं माझं चाललं होतं. त्यात अगदी माझ्याच वृत्तीचा चिंबाबा मला मिळाला होता. आम्ही दोघांनी मोटांचे नाडे, सैंदर वगैरे जिन्नस उरलेल्या काथ्याचे बनवले होते. औषधंसुद्धा करायचा नाद मला होताच. मडकंभर एरंड्या पाहून त्यांचा सदुपयोग करून घेण्याचं माझ्या डोक्यात आलं. मी चिंबाबाला म्हटले, चिंबाबा एक कपभर एरंड्या सोल बघू. त्याने त्या सोलल्यावर त्या बारीक कुटून त्यात दालचिनी आणि सुंठ घातली आणि गाईच्या तुपात त्या भाजल्या. मग साखरेचा पाक करून एरंड्याची बर्फी बनवली. ती फारच छान लागत होती. आता सगळा जिन्नस एकटीनं खायचं माझ्याच्याने कधीच होत नाही. पण ही बर्फी तयार होईपर्यंत सगळी माणसं झोपी गेली होती. दत्तू तेवढा जागा होता. दत्तूनं थोडा भुगा खाल्ला आणि मीही उरलेल्या भुग्याचा चट्टामट्टा केला. बेबी घेईना, तिला खूप झोप येत होती. मग आम्ही निजलो. पहाटे दत्तूला अभ्यासाला उठवून बसवले तर तो काही बसेना. माझी सरबत्ती सुरू झाली. तू कधी अभ्यास करत नाहीस, पुढे काय भीक मागायची आहे का? चांदेकर नेहमी म्हणतात की तू कधी अभ्यास करत नाहीस. दत्तू म्हणाला, आई मी खरंच सांगतो, माझं डोकं फिरतंय. अभ्यासाच्या वेळेला कसं रे तुझं डोकं फिरतं? माझं हे बोलणं ऐकून तो जुलमानं उठून बसला आणि धपकन खाली पडला. मी त्याला उठवायला गेले तर मलाही सारं फिरतंय असं वाटू लागलं. आणि मग आमच्या दोघांच्या हालाला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत आमची कॉलरा झालेल्या माणसासारखी स्थिती झाली. चिंबाबा घाबरला. तो टिळकांना तार करू म्हणत होता. शेवटी मी त्याला डॉक्टर बॅलेंटाईनकडे पाठवले. चिंबाबाने डॉक्टर बॅलेंटाईन साहेबांना सगळा प्रकार सांगितला. साहेब फार रागवले. ते म्हणाले, अरे बाबा ती बाई फार वाईट आहे. ती नेहमी असंच भलतसलतं करते, खाते, नवऱ्याला देते, मुलाला देते आणि मला पाठवते. नवऱ्याचे डोळे तिनं असेच त्याला काही बाई खायला घालून बिघडवून टाकलेत. बॅलेंटाईन साहेबांची कल्पना झाली की मी काहीतरी पक्वान्न करून खाल्ले. नुकतेच एक दोनदा मी त्यांना पुरणाच्या पोळ्या आणि लाडू पाठवले होते. त्यांचं तेव्हापासून असं मत झालं होतं की मी रोज पक्वान्न खाते आणि दुसऱ्यांना खायला घालते. असो, पण हे साहेब भडकले होते तरी फार सहृदय होते. त्यांनी ताबडतोब आम्हाला औषधे दिली आणि नुसत्या मोसंब्यावर आम्हाला ठेवले. मग आम्हाला आराम पडला. हा प्रकार शुक्रवारी झाला. मी रविवारी चर्चला येते तो माझ्यात इतका फरक पडलेला दिसून आला की कुणी मला ओळखलेसुद्धा नाही. जो तो मला विचारू लागला की बाई तुम्ही काय उपाय केला सांगा, पण मी कधी कुणाला माझा उपाय सांगितला नाही आणि ती बर्फीसुद्धा कुणाच्या हाती लागू दिली नाही. छिम बाबानं अगदी विश्वासानं ती खोल पुरून टाकली. टिळक चालण्याहून आल्यावर त्यांना माझ्यातला शारीरिक फरक दिसला आणि खूप आश्चर्य वाटलं. मात्र आघोरी म्हणून त्यांनी शेरा मारलाच. आम्ही राहुरीला आलो. तसे सखाराम भाऊजीही राहुरीला येऊन तिथं वकिली करू लागले होते. टिळक जालन्याला जाताना त्यांच्या घरी भेटायला गेले होते. त्यांच्या भाऊजाईनं त्यांना तवा कढई वगैरे सगळ्या जिन्सा आणण्यास सांगितल्या होत्या. टिळकांनी त्या अगदी न विसरता आणल्या आणि स्वतः त्यांच्या घरी नेऊन दिल्या. त्यावेळी रखमाबाईनं त्या जिन्सांची किंमत विचारली. टिळकांना आपल्या भाऊजाईचा त्यामुळे फार राग आला आणि दोघांचं काही भांडण झालं. नंतर टिळक घरी आले आणि ते भांडण विसरून गेले. रात्री जेवणी खाणी संपवून टिळक जाऊन निजले. इतक्यात दाराशी एक टांगा येऊन उभा राहिला. आतून भाऊजी उतरले. ते अगदी घामाघूम झाले होते. त्यांच्या तोंडावर 6 महिन्याच्या दुखणे करायची कळा आली होती. त्यांना पाहून मी घाबरून गेले. मी म्हटले, भाऊजी काय झालंय, घरी सगळी बरी आहेत ना? हो, पण नाना कसा आहे? म्हणजे ते जेवून आत्ताच निजले, चांगले आहेत ते. हे पहा त्यांचे पत्र, मी घरी आलो तो हे हाती आले. ते म्हणतात, हेच तुला माझे शेवटचे पत्र, यापुढे तुला माझे तोंड दृष्टीस पडणार नाही. आता माझ्या ध्यानात सगळा प्रकार आला. मी त्यांना सगळं काही सांगितलं. भाऊजींचा जीव खाली पडला आणि ते घरी गेले. राहुरीला असताना आमच्याकडे कवी आले होते. त्यांनी नुकताच पोलीसच्या नोकरीला रामराम ठोकला होता. पुढे काय करायचे हे त्यांचे ठरले नव्हते, पण त्यांनी खूप कविता रचल्या होत्या आणि खूप आणखी रचल्याचा त्यांचा मानस होता. त्यांच्या कवितातील एका कवितेचा आरंभ नको ही पोलिसची चाकरी असा होता. पोलीस खात्यातील आपले गमती जमतीचे अनुभव ते खूप सांगत. आता नाटके रचून पुढचा काळ घालवावा असे त्यांच्या मनात आले आणि त्यांनी ताबडतोब नाटक लिहिण्यास घेतले. त्यांचा कारकून दत्तू त्यांनी सांगावे आणि ह्यांनी भराभरली उतरून घ्यावे. ते कविता तर जणू काही पाठ म्हणून दाखवल्याप्रमाणे बोलता बोलता करीत नाटक प्राचीन उत्तर हिंदुस्थानातील काही ऐतिहासिक कथानकावर होते. त्यात कोणी कोणी चंदनाची उटणी लाविती असे एक गाणे होते. हे नाटक एखादा अंक लिहून संपले. कविराज आपल्याबरोबर एक बायकोही घेऊन आले होते. अर्थात ब्राह्मणाची बायको आमच्या घरात कशी राहील? मग ती राही शेजारच्या विरोबाच्या देवळात आणि तिकडे स्वयंपाक करी. फारशी आमच्यासमोर येतच नसे. मी म्हणे, कविराज ही ब्राह्मणाची बायको, मग हिच्या गळ्यात मंगळसूत्र कसं नाही? ते म्हणत, आहो बाई, हिला लहानपणापासून मराठ्यांचा सहवास म्हणून नसेल घालीत. बायकोला आपला जाच आहे आणि आपण तिला खूप छळतो असे दाखवण्यासाठी त्यांनी आज जाऊन तिला मारण्याचे नाटक करावे. तिनं खोटेच रडावे, पण रडता रडता मधूनच दोघांचाही हसण्याचा आवाज एखाद्या वेळेस येईल. तेव्हा मी ओळखले की हे सगळं नाटक आहे. ओळख मात्र दिली नाही. असो, या कवींची ही यावेळची माहिती काहीही असली तरी पुढे मात्र ते एक भगवत भक्त म्हणून फार प्रसिद्धीला आले आणि त्यांची ती प्रसिद्धी यथायोग्यही आहे. टिळकांना पुन्हा नगरचे आमंत्रण आले. नगरास डॉक्टर ह्यूम यांचा ईश्वर विद्येचा वर्ग होता. त्यात शिकवण्याचे काम टिळकांना होते, पण मध्यंतरी त्यांनी मिशनचे काम सोडून देऊन राहुरीला वास्तव्य केले होते. आता डॉक्टर ह्यूम साहेबांनी त्यांना पुन्हा मोठ्या आग्रहानं नगरला बोलवलं आणि टिळकांनी ते कबूल केलं. पुन्हा नगरास आमच्या जुन्या घरी राहायला आलो. राहुरीचे घर, शेत, विहीर सगळं शहाजी बिल्लाच्या ताब्यात देऊन आम्ही सगळे नगरला परत आलो.